अजोब गावात गजब झाला, मुंगी रडली, महापूर आला, त्यात हत्ती वाहून गेला, उंदराने उंटाला बिळात नेला, अजब गावात गजब झाला, आभाळ ढपकन नदीत पडलं, बघता बघता अख्खं गाव डोंगरा एवढं उंच उडलं. मित्रमैत्रिणींनो, असं अजब गाव पाहिलंय तुम्ही? छे छे छे, अहो मी वेडी, खुळी, मॅड वगैरे बिलकुल नाही बरं का. असा गाव असेलच कसा म्हणताय ना? अहो का नाही असू शकणार? कल्पनेत नाही असू शकणार? स्वप्नात नाही का दिसू शकणार? असाच एक धम्माल गाव आपल्या सगळ्यांच्या मैत्रिणीने स्वप्नात पाहिलंय, कसा ते ऐकूया आपण.
किलबिल किलबिल पक्षी बोलती, झु 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर भिर भिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती, झु 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर भिर भिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती.
त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी, त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी, कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे, सारी हसती गाती नाचती, कोणी रडके नाही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती.
Thank you.